पाठ एक, प्रसार माध्यमे, स्वाध्याय 15।
मोलकरीण गेली गावाला नको नको म्हणताना, यात तिची येते खूप सर्व कामे करताना, दूध उतू जाताना, पोटा पुसून घेताना, घराला झाडू मारताना, धुणे वाळत घालताना, टॉमीला फिरायला नेताना, झाडांना पाणी देताना, फिश टँक धुताना, रात्री दाराला दुधाची पिशवी लावताना, जेव्हा पाहिली एके दिवशी मोलकरीण घरी येताना डोळ्यांमध्ये भरले पाणी तिला दार उघडताना,